डायरेक्टर्स डायरी 2 ऑगस्टसाठी. मी खूप विनवणी केली पण इकडनं काही ऐकणं झालं नाही. अहो माझं ऐकताय का जरा? केव्हापासून आंघोळीला पाणी काढलंय, लवकर जा. सुरेश, मी तुझी बायको आहे हे खरंय, पण नोकर नाही हेही तितकंच खरंय. मित्रांनो, आत्ताची ही तिन्ही वाक्य एका स्त्रीनं आपल्या नवऱ्याला उद्देशून म्हटलेली आहेत. अर्थात या तिन्ही वाक्यातला फरक तुम्हा सर्वांच्या लक्षात आलाच असेल. नवऱ्याला अहो जावं म्हणावं की अरे तुरे म्हणावं अशी एक खुमासदार चर्चा नुकतीच एका ठिकाणी रंगलेली होती. त्याचं असं झालं की लग्न समारंभ संपून नवरा नवरेची पंगत तिथं सुरू होती. कुणीतरी नववधूला नाव घ्यायला सांगितलं. आता मित्रांनो, ती फारच पुरोगामी वगैरे असल्यामुळे नाव असं म्हणून आपला स्पष्ट नकार तिनं तिथं दर्शवला. अर्थात आतीच आग्रह झाला म्हणून शेवटी तोडका मोडका उखाणा घेत तिनं नवऱ्याचं नाव घेतलं. पण खरी गोची या नावामुळे झाली बर का? नाव घेतल्याबरोबर पहिल्या पंक्तीला जेवून घेतलेल्या एक वयस्कर बाई पुढे आल्या आणि म्हणाल्या, बाळ, नवऱ्याला अरे तुरे तू म्हण बापडी, पण नाव घेताना मात्र नवऱ्याचा आदरार्थीच उल्लेख करावा बर का? नववधूला हा अनाहूत सल्ला फारसा पटलेला दिसला नाही. पण जेवणानंतर बायकांचा गप्पांचा एक अड्डाच तिथं जमला. आत्ता मी म्हटलं तसं त्यांना चर्चेला विषयच मिळाला. नवऱ्याला अरे तुरे एकेरी नावानं संबोधावं की अहो जावं म्हणावं, किंवा नावानंच पण आदरार्थी म्हणून हाक मारावी? ही चर्चा ऐकता ऐकता माझं मन भूतकाळामध्ये गेलं. पूर्वीच्या काळी पतीपत्नीमधील संवाद अतिशय कमी असायचा. अगदी मागच्या पिढीपर्यंतचे नवरा बायको फार अगदी मोकळेपणानं आपापसात कधी बोलतायत असं क्वचितच आपल्याला बघायला मिळायचं. अहो नवऱ्याचं नाव तर राहूच द्या, पण नवऱ्यासंबंधी उल्लेखही मजेशीर होते बरं का पूर्वीच्या काळी. इकडनं विचारणं झालं, इकडनं नको म्हणतायत, स्वारीकडून परवानगी नाही, स्वतःच येणं झालं, इत्यादी संबोधनांनी नवऱ्याविषयी बोललं जाई. त्यानंतरचं सर्व मान्य आणि अत्यंत लोकप्रिय संबोधन म्हणजे आमचे हे किंवा आमच्या यांना. पूर्वी कुठल्याही समारंभात नवऱ्याचं नाव घ्यायला सांगितलं की काय बायका लाजायच्या, वा, नवऱ्याच्या नावाला इतकं महत्त्व होतं. काळ झपाट्याने बदलत गेला, सामाजिक परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झाले, स्त्री पुरुष समानतेचे वारे वाहू लागले, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीनं स्त्री काम करायला लागली, पुरुषा इतकीच मीही महत्त्वाची, माझंही स्थान तितकं श्रेष्ठ असं तिलाही वाटायला लागलं. पुरुषप्रधान संस्कृतीत तसा फार फरक झाला नाही, अजूनही कुटुंबामध्ये पुरुषाचंच वर्चस्व आहे. पण पतीपत्नीमधील पूर्वीचा दुरावा, सामाजिक परिस्थितीनं राखलेलं एक प्रकारचं अंतर कमी कमी व्हायला लागलेलं आहे. दोघंजण अधिक विश्वासानं मनमोकळेपणानं वावरायला आणि बोलायला लागले. काळ आणखीही पुढं गेला. साता जन्माचा हा साथी नवरा म्हणण्यापेक्षा आयुष्याचा जोडीदार, मित्र असा वाटायला लागला. आणि मग त्याच्याविषयीचे उल्लेख हे त्या भावनेतनं व्हायला लागले. मित्राला आपण अहो जाऊ म्हणतो का? आणि मग नवरा जर मित्र मानला तर त्याचा उल्लेख एकेरी नावानं करण्यात गैर काय असा विचार मांडले जाऊ लागले. आपली आई बाबांना अरे तुरे म्हणते, मग मीही माझ्या बाबांना त्याच्या नावानं एकटंच संबोधावं असं मुलांनाही वाटायला लागलं. बायकोला नवरा जसा मित्र तसा तो मुलालाही वाटला पाहिजे असा काहींचा आग्रह. उलटपक्षी घरात बाबांचा काहीतरी धाक मुलांना हवा आणि म्हणून बाबांशी बोलताना आदरार्थीच बोललं पाहिजे असाही एक विचार सध्या अस्तित्वात आहे. हल्ली बहुतांशी घरात नवऱ्याला त्याच्या नावानंच बायका हाक मारतात आणि सर्व उल्लेखही एकेरीत असतात. त्यामुळे पुढच्या पिढीची एक दिशा आपल्याला समजू शकते. अर्थात पतीपत्नीमधील किंवा आईवडील आणि मुलांमधील संवाद होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तो आदरार्थी आहे की एकेरी याला फारसं काही महत्त्व नाही. नवऱ्याला एकेरी नावानं संबोधणारी बायको त्याच्याबद्दल अजिबात आदर ठेवत नाही असंही समजण्याचं कारण नाही, आणि आहो जाऊ म्हणणाऱ्या बाईला आपल्या नवऱ्याचा फार उमाळ आहे असंही समजण्याचं कारण नाही. प्रश्न आहे तो एकमेकांवरच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि परस्परांना समजून घेण्याचा. मग अरे म्हटलं काय किंवा आहो म्हटलं काय रसिक हो, खरं आहे ना?